प्रेषितांचे कृत्ये अध्याय 15। मग काही माणसे यहुदिया प्रांतातून अंतुखियास आली, ती बंधुजनांना यहुदीतर शिक्षण देऊ लागली, तुमची सुनता झालेली नसेल तर तुमचे तारण होणार नाही, मोशेने आम्हाला हे करायला शिकविले। पौल व बर्नबा या शिक्षणाविरुद्ध होते। या विषयावर त्या लोकांशी पौलाने व बर्नबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरवले की पौल, बर्नबा व इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे। हे लोक त्या ठिकाणी प्रेषित व वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले। मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली। हे लोक फेनिके व शोमरोन प्रांतातून जात असता यहुदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले याविषयी सविस्तर हकीकत त्यांनी तेथील बंधू वर्गाला सांगितली, त्यामुळे ते फार आनंदित झाले। ते जेव्हा यरुशलेमला पोहोचले तेव्हा तेथील ख्रिस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजण यांनी त्यांचे स्वागत केले। त्यावेळी पौल व बर्नबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करून घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले। परुषी गटातील काही विश्वासणारे उभे राहिले आणि म्हणाले,
यहुदी तर विश्वासणाऱ्यांची सुनता झालीच पाहिजे, तसेच आपण त्यांना मोशेचे नियम पाळण्याविषयी शिकविले पाहिजे।
मग प्रेषित आणि वडीलजण या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमले, त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली। मग पेत्र उभा राहिला आणि त्यांना म्हणाला,
माझ्या बंधूंनो, मला माहीत आहे सुरुवातीला जे काही घडले ते तुमच्या आठवणीत आहे। जे यहुदी नाहीत त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली, यासाठी की त्यांनीही विश्वास धरावा। देव सर्वांचे विचार जाणतो आणि त्याने या यहुदी तर लोकांचा स्वीकार केला आहे। देवाने जसा आम्हाला पवित्र आत्मा दिला तसा त्यांनाही देऊन त्याने हे आम्हास दाखवून दिले। देवाच्या दृष्टीने ते लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत। जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला तेव्हा त्याने त्यांची हृदय शुद्ध केली। मग आता यहुदी तर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवित आहात? तुम्ही देवाला राग आणत आहात काय? आपण व आपले वाडवडील पूर्वज हे ओझे वाहण्या इतके सशक्त नव्हतो। आम्ही असा विश्वास धरतो की आम्ही आणि हे लोक प्रभू येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत।
मग सगळे लोक शांत झाले, ते पौल व बर्नबाचे बोलणे ऐकू लागले। पौलाने व बर्नबाने लोकांना सांगितले की देवाने त्यांच्याद्वारे यहुदीतर लोकांमध्ये चमत्कार व अद्भुत कृत्य केली। पौलाने व बर्नबाने आपले बोलणे संपविले, मग याकोब बोलला, तो म्हणाला,
माझ्या बंधूंनो, माझे ऐका। शिमोन पेत्र याने यहुदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले। पहिल्यांदाच देवाने यहुदीतर लोकांना स्वीकारले आणि त्यांना आपले लोक बनविले। संदेश त्यांच्या शब्दांनी सुद्धा याला सहमती दर्शविली। मी देव यानंतर परत येईन, मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन, ते पडलेले आहे, त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन, मी त्याचे घर नवे करीन। मग इतर सर्व लोक देवाचा शोध करतील, सर्व यहुदी तर लोक सुद्धा माझे लोक आहेत असे मी मानतो। प्रभू देव असे म्हणाला व हे करणारा तोच आहे। या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत, म्हणून मला वाटते जे यहुदी तर बंधू देवाकडे वळले आहेत त्यांना आपण तसदी देऊ नये। त्याऐवजी आपण त्यांना एक पत्र लिहूया, आपण त्यांना या गोष्टी सांगू, मूर्ती पुढे ठेवलेले अन्न खाऊ नका, त्यामुळे अन्न अशुद्ध होते, कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करू नका, रक्त चाकू नका, गुदमरून मारलेले प्राणी खाऊ नका। त्यांनी या गोष्टी करू नयेत, कारण अजून सुद्धा प्रत्येक शहरात यहुदी लोक आहेत जे मोशेचे नियम शिकवितात। बऱ्याच वर्षापासून दर शाबात दिवशी सभास्थानातून मोशेचे नियम वाचण्यात येतात।
प्रेषितांना, वडीलजनांना व सगळ्या मंडळीला वाटत होते की पौल व बर्नबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंतुखियाला पाठवावीत। मंडळीने त्यांचे स्वतःचे काही लोक निवडले, त्यांनी यहुदा, बरसबा आणि सिला यांना निवडले।
यरुशलेम मधील बंधुवर्गामध्ये या माणसांचा आदर केला जात असे। मंडळीने या लोकांबरोबर हे पत्र पाठविले। पत्रात असे लिहिले होते की प्रेषित, वडीलजण आणि तुमचे बंधुजन याचकडून अंतुखिया शहरातील तसेच सिरिया व किलकिया देशातील सर्व यहुदी नसलेल्या बांधवास, प्रिय बंधूंनो, आम्ही असे ऐकले की आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हाला त्रास झाला व तुम्ही हताश झालात, परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही. आम्ही सर्वांनी या गोष्टीला सहमती दर्शविली की काही लोकांची निवड करून त्यांना तुमच्याकडे पाठवावे. आमचे प्रिय मित्र पाऊल व बर्नबा यांच्या असते असतील. बर्नबा व पाऊल यांनी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी आपले जीवन दिले आहे, म्हणून आम्ही यहुदा व सिला यांना त्यांच्याबरोबर पाठवत आहोत. ते सुद्धा तुम्हाला त्याच गोष्टी सांगतील. पवित्र आत्म्याला असे वाटते की तुमच्यावर आता अधिक ओझे असू नये आणि आम्हाला ते मान्य आहे. तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यात. कोणतेही अन्न जे मूर्तीला वाहिले आहे ते खाऊ नका. रक्त चाखू नका. गुदमरून मारलेले प्राणी खाऊ नका. कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करू नका. जर तुम्ही या गोष्टीपासून दूर राहाल तर तुम्ही चांगले कराल. आता आम्ही तुमचा निरोप घेतो, कळावे.
मग पॉल, बर्नबा, यहुदा व सिला यांनी यरुशलेम सोडले. ते अंतुखियास गेले. अंतुखियात त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले आणि त्यांना ते पत्र दिले. जेव्हा त्यांनी ते पत्र वाचले ते आनंदित झाले. पत्राने त्यांचे समाधान झाले. यहुदा व सिला हे सुद्धा संदेष्टे होते. त्यांनी विश्वासणाऱ्या बंधूंना विश्वासात भक्कम करण्यासाठी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. यहुदा व सिला काही काळ तेथे राहिल्यानंतर ते निघून गेले. बंधूकडून त्यांना शांतीचा आशीर्वाद मिळाला. ज्या यरुशलेम मधील बंधूंनी यहुदा व सिला यांना पाठवले होते त्यांच्याकडे ते परत गेले. पण पौल व बर्नबा अंतुखियातच राहिले. त्यांनी व इतर पुष्कळ लोकांनी सुवार्ता सांगितली आणि प्रभूचा संदेश लोकांना शिकविला. काही दिवसांनंतर पौलाने बर्नबाला सांगितले,
आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावामध्ये तेथील बंधू भगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.
बर्नबाला त्यांच्या सोबत योहान मार्क यालाही घ्यायचे होते. पण ज्याने पंफुलिया येथे त्यांची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते. पौल आणि बर्नबा यांच्यात यावरून मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गाने गेले. बर्नबा योहानासह कुप्र येथे समुद्रामार्गे गेला. पौलाने सिलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंतुखियातील बांधवांनी पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले. पौल सिरिया व किलिकिया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.